चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उजनी धरणाच्या पाणी साठ्यात वाढ, 21,000 क्युसेक्सचा विसर्ग। उजनी धरणातून आज पहाटे 21,000 क्युसेक्सनं भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं उजनी धरणातल्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे, त्यामुळे उजनीतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। दरम्यान भीमा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। सध्या उजनी धरण पाणलोट क्षेत्रात एका रात्रीत 25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पुणे जिल्ह्यातील सर्व 19 धरणं 100% भरली आहेत। गुरुवारपासून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची धुवाधार बरसात सुरू असल्यानं पुणे जिल्ह्यातील धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे। उजनी धरण पाणलोट क्षेत्रात एका रात्रीत 25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। या पावसाळ्यात उजनी जलाशय परिसरात केवळ 225 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद आहे। भीमा खोऱ्यातील धरण परिसरात तुफान पर्जन्यवृष्टी होत असल्यानं तेथे जमा होणारं पाणी खालील भागात थेट सोडण्यात येत आहे। परिणामी उजनीकडे येणाऱ्या पाण्यात लक्षणीय वाढ होत आहे। बंड गार्डन विसर्गही वाढण्याची शक्यता आहे। खबरदारीचा उपाय म्हणून उजनी धरण प्रशासनानं उजनीतून भीमा नदीत विसर्ग सोडण्यास सुरुवात केली आहे।